mymandi.com पॉडकास्ट।
महापुरात कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस शेतीचं कोट्यावधीचं नुकसान। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसात पावसानं हाहाकार माजवला आहे। कोल्हापूर शहराला बेटाचं स्वरूप आलं असून जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे। नागरी वस्त्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं असून शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात ऊस हे प्रमुख पीक आहे। या ऊसावर जिल्ह्यातील साखर कारखाने आणि एकूणच अर्थकारण चालतं, पण महापुराच्या तडाख्यात ऊस शेतीला प्रचंड मोठा फटका बसला आहे। जिल्ह्यातील जवळपास 48,000 हेक्टर ऊस क्षेत्र पुरात बुडालं असून आता याचा परिणाम जिल्ह्याच्या अर्थकारणावर होणार आहे। आगामी साखर हंगामाला या पुराचा मोठा फटका बसणार असल्याचं मानलं जात आहे। साखर उद्योग अडचणीत असल्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था समाधानकारक नाही। त्यातच अनेकांचा हाताशी आलेला ऊस पाण्याखाली गेल्यामुळं ऊस उत्पादकांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे। ऊसाबरोबरच जिल्ह्यातील भुईमूग आणि इतर पिकांचीही कोट्यावधीची हानी झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीनंतर सर्वच नद्या पात्र सोडून वाहू लागल्या आहेत। जिल्ह्यातील कडवी, चांदोली, काळंबावाडी आणि राधानगरी या चारही धरणांच्या क्षेत्रात मोठा पाऊस झाला आहे। परिणामी धरणांमधून मोठा विसर्ग सुरू असून नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू आहे। गेल्या 2 दिवसात पावसानं थोडी विश्रांती घेतली असली तरी त्याचा पूर ओसरण्यावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही। सोयाबीन आणि भुईमुगाची पिकं हातची गेली आहेत, तर जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या काठचा ऊस पाण्याखाली गेल्यानं तो वाया गेला आहे। पंचगंगा नदी वाहणाऱ्या करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या ऊसाचं मोठं नुकसान झाल्याचं दिसत आहे। कृषी खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात साधारणपणे 1,45,000 हेक्टर क्षेत्रावर ऊस शेती होते। सध्या काही ठिकाणी ऊस पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे, तर काही ठिकाणी ऊस क्षेत्रात पाणी साचून राहिलं आहे। यामुळं ऊस पिकाची वाढ थांबण्याचा धोका आहे। या सगळ्याचा फटका ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाला होणार आहे।